जनस्य ये जांगलिका यमाने संसार हाला हल मोह शांतये। कुंडली कवरदे हरि विठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परम हंस सदगुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परम हंस सदगुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर। अदृष्ट पूर्वम हृषितोष्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे तदेव मे दर्शय देवरूपं प्रसीद देवेश जगन्निवास। अर्जुनाने भगवंतांची क्षमा मागितली। अर्जुनाने मान्य केलं की तू या सर्व जगताचा पिता आहेस, धाता आहेस, माता आहेस। अर्जुनाने मान्य केलं की तुझा जो महिमा आहे त्याचा समान महिमा देखील कोणाचा नाही। अर्जुनाने मान्य केलं की तुझ्यापेक्षा अधिक कोणीही नाही। अर्जुनाने मान्य केलं की तूच एक स्तुतीला पात्र आहेस, फक्त तुझीच स्तुती होऊ शकते हे अर्जुनाने मान्य केलं। अर्जुनाने मान्य केलं की आता तू मला अनुग्रह द्यावा, तू माझ्यावर प्रसन्न झाल्याखेरीज माझं काही खरं नाही। जसा पिता पुत्राचे सगळे दोष वात्सल्यापोटी पोटात घालतो, अथवा सखा आपल्या सख्याचे सर्व दोष सहन करतो, तसं प्रिय व्यक्ती आपल्या प्रिय व्यक्ती करता दोषच पाहत नाही, तसं तू माझ्या बाबत करावंस, असं सगळं अर्जुनाने मान्य केलं। आणि अर्जुन भगवंतांना प्रणिधाय कायम नमस्कार करायला लागला। साष्टांग दंडवत अर्जुनाने भगवंतांना घातला। भगवंतांचा जो महिमा होता तो महिमा जाणून त्या महिम्याला पायावर डोकं ठेवून ते शरण गेले। अर्जुन शरण गेला। शिरसा दंडवत घातला। आणि अर्जुन भगवंतांना म्हणायला लागला की हे अदृष्टपूर्वम कधीही न पाहिलेलं असं तुझं रूप, स्वरूप, विश्वरूप पाहून मी हर्षित झालो। अदृष्टपूर्वम हृषितोस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे, पण माझ्या मनामध्ये भीती देखील निर्माण झाली, मी भ्यालो देखील, भय देखील निर्माण झालं, माझं मन व्यथित झालं। म्हणून तुझं सौम्य रूप तू मला दाखव। हे जगन्निवास, सगळ्या जगतामध्ये ज्याचा निवास आहे अशा देवेश, सर्व देवांचा ईश असलेल्या भगवंता तू मला प्रसन्न हो, असं अर्जुन म्हणायला लागला। अर्जुनाने विश्वरूप पाहिलं याचा अर्थ अर्जुनाला आपल्या अंतर्यामी असणाऱ्या विराटाची जाणीव झाली, बोध झाला, आपल्या आत असणारा जो बिंदू आहे तो वस्तुतः सिंधू आहे असं अर्जुनाला समजलं. आपल्या अंतर्यामी असणारी छोटीशी शुद्ध जाणीव विराटाशी तदाकार आहे हे अर्जुनाला समजलं. ते समजल्यामुळे अर्जुनाला विश्वरूप समजलं, विश्वरूप दर्शन झालं. प्रथम स्वरूप समाधान पावोनी ठेला अर्जुन सवेची उघडिले लोचन तव विश्वरूप देखे. अर्जुनाने असं पाहिलं की आपल्या आत जे आहे ते आणि बाहेर जे आहे त्याचा संबंध आहे. आपल्या आत असणारं आणि बाहेर असणारं इंटिग्रेटेड आहे, एकमेकांपासून वेगळं नाही. अर्जुनाला समजलं याचा अर्थ अर्जुनाने पाहिलं, विश्वरूप पाहिलं याचा अर्थ हे अर्जुनाला समजलं, अर्जुनाला याचा बोध झाला म्हणून अर्जुनाने पाहिलं. कारण विश्वरूप हा या डोळ्यांचा विषय नाहीच आहे. आणि तसं या डोळ्यांनी पाहण्याची जर क्षमता असेल, कारण डोळे केवळ पाहत नसतात, डोळ्यांच्या मागे पाहणारा असतो, तो पाहत असतो, जर त्याला बोध असेल तर या डोळ्याच्या अंगाने जे विश्वरूप विश्व दिसेल त्या विश्वाच्या ठिकाणी परमात्माच दिसायला पाहिजे. पाहणाऱ्याच्या ठिकाणी सगळी किमय आहे. बाहेर प्रभू तर भरून राहिलेला आहेच, पण आपल्या अल्पज्ञानामुळं अल्पत्वामुळं जीव बुद्धीमुळं आपण तो पाहू शकत नाही. आणि अर्जुनाच्या बाबत ती जीवबुद्धी नाहीशी झाली. त्यामुळे ज्या क्षणालाही जीवबुद्धी नाहीशी झाली, ज्या क्षणाला अर्जुनाला समजलं की आत असणारा जाणीवरूप मी हा परमात्माच आहे, बाहेरच्या व्यापक परमात्म्याशी मुळातच एक रूप आहे, हे अर्जुनाला समजलं तो क्षण आणि अर्जुनाला ते समजायच्या आधीचा क्षण याच्यामध्ये फरक होता. ते समजल्यानंतर अर्जुनाला विश्वरूपही समजलं आणि ते समजायच्या आधी अर्जुनाला ते अदृष्टच होतं. अर्जुनाला ते माहीत नव्हतं, अर्जुनाने ते पाहिलेलं नव्हतं. अदृष्टपूर्वम ऋषितोष मी दृष्ट्वा असं अर्जुन म्हणतो. हे मी पाहिलेलं नव्हतं, अशा करता पाहिलेलं नव्हतं की हे पाहण्याचा बोध मला नव्हता, हे पाहण्याची दृष्टी मला नव्हती, म्हणून ते अदृष्ट होत. भगवंत म्हणतात येरवी मी तरी कैसा मुखाप्रती भानुका जैसा कही दिसे न दिसे ऐसा वाणीचा नव्हे. जसा समोर मुखाच्या समोर सूर्य असावा तसा मी स्पष्ट आहे. मी दिसतो न दिसतो अशा बोलण्यामध्ये सापडणारा मी नाही. मी नेहमीच आहे, सदान कदा मी आहेच, तरी देखील मी अशा करता दिसत नाही की पाहणाऱ्याला पाहण्या जे पाहायचं त्याचं ज्ञान नाही, जे पाहतो आहोत त्याच्या संबंधीचं ज्ञान नाही. आत्ता या क्षणाला आपल्यामध्ये जर एखादा महात्मा बसलेला असेल तर तो आपल्या सर्वांमध्ये परमात्माच पाहिल. आणि त्याचं पाहणं हे आपल्या बाकीच्या पाहणाऱ्यांपेक्षा वेगळंच असेल. त्याला ज्या ठिकाणी परमात्मा दिसतो त्या ठिकाणीच आपल्याला भिन्न भिन्न व्यक्ती दिसतात, त्यांचे गुणावगुण दिसतात, दोष दिसतात. आणि तो महात्मा मात्र जे आत आहे तेच सर्वांच्या आत भरून राहिलेला आहे. एक राम है घट घट में बैठा, स सर्व घटांमध्ये बसून राहिलेला राम जर दिसायला लागला एखाद्याला तर ते विश्वरूप दर्शनच आहे. हे विश्वरूप अर्जुनाने पाहिलं, पण पाहत असताना अर्जुनाच्या ठिकाणी किंचित देहभाव शिल्लक होता. अर्जुन भयभीत झाला, प्रव्यथित झाला. समाधी अवस्थेची एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी आहे की विराटाचं दर्शन होत असताना किंवा परमात्माच प्रतीत होत असताना काही क्षण हा आपल्याला प्रतीत होतो आहे अशी अस्मिता देखील तिथं मधून अधून उपस्थित होते. ही जर अस्मिता निर्माण झालीच नाही तर समाधीस्थित देह पडणं देखील शक्य आहे, तिथून मागे येणार नाही. परमात्माच भरून राहिलेला आहे असा भाव उत्कट ध्यानकाली असताना देखील मधून अधून हा भाव जाणवणारा मी आहे या मीचा देखील मधून अधून अबोधात्मक बोध होत असतो, प्रचिती येत असते. संपूर्णपणाने दीर्घकाळ अतिदीर्घकाळ जर निर्विकल्पात कोणी रमून राहील तर त्याचं शरीरच पडेल. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत प्रचिती देखील असते आणि ही प्रचिती आपल्याला आली असा भाव किंवा बोध देखील असतो. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत बोधही असतो, पण दिक काल शरीर याचं एक बंधन देखील त्या महात्म्याला असतंच. स्वरूपानंदांनी देह ठेवला त्याच्या आधी काही महिने एक बंद लिफाफा स्वामी सत्यदेवानंद सरस्वतींकडे करून दिला आणि म्हणाले की मी देह ठेवल्यानंतर आळंदीला जाऊन समाधीवर अर्पण करून मग हा लिफाफा उघडावा असं त्यांनी सांगितलेलं होतं. तसं सत्यदेवानंदांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीला तो अर्पण केला आणि मग उघडला. त्याच्यात एक काव्य होतं, स्वामी निज धामी चालले अंतरी निज नामी रंगले. आदिनाथ गुरु हे शिवशंकर आले आले नाथ मच्छिंदर आले गोरख गहिनी भास्वर संगती सिद्ध पुरुष पातले स्वामी निज धामी चालले. नाथ निवृत्ती हे ज्ञानेश्वर मुक्ताई सोपान सहोदर पांडुरंग ही त्याज बरोबर देवही निज भक्ता भाळले स्वामी निज धामी चालले. दिक कालाचे तुटवनी बंधन जिथे लोपले ते मी तू पण होवुनी स्वये चिद्घन आपण स्वभावे साक्षित्व ही संपले असं ते काव्य होतं. हे जे शेवटचं कडवं आहे, दिक आणि काल याचं बंधन आता खऱ्या अर्थाने तुटलं. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत काही एक दिक आणि काल याचं बंधन राहतं, त्या बंधनातच देह वर्तन करत असतो. ते आता तुटलं असं स्वामी म्हणतात. जिथे लोपले ते मी तू पण, मी आणि तू हा भाव जिथे संपूर्णपणाने नाहीसा झाला, कारण देहच नाहीसा झाला, देहाच्या सापेक्ष मी हा असतोच. अगदी प्राप्त पुरुषाला देखील व्यवहाराकरता आणि देहबुद्धी देह धारण करण्यासाठी किमान देहबुद्धी आवश्यक आहे, त्याकरता मी हा भाव शिल्लक ठेवावाच लागतो. राहतोच तोही जाईल तर शरीर पडेल. रामकृष्ण म्हणत असत की कोणी भक्तीचा मी, कोणी ज्ञानाचा मी, कोणी कर्माचा मी, कोणी ज्ञानाचा मी असा राखून ठेवतात. ते म्हणत असत की मी भक्तीचा मी राखून ठेवलेला आहे. हाही जर नसेल तर देह चालणार नाही, देहच पडून जाईल. हा मी व्यवहारतः आवश्यक असतो, व्यवहाराकरता आवश्यक असतो. बोध झाला की वही तो है असा बोध झाला, पण कोणाला झाला? माला झाला. आणि जर यांना झाला तर हे म्हणतील मला झाला, हा जो मी आहे हा मी आवश्यकच आहे, हा जो मी आहे हा मी हर्षित देखील होतो आणि भयभीत देखील होतो, व्यथित देखील होतो, एकाच वेळेला आनंदही होतो आणि त्याच वेळेला भय देखील वाटतं। अशा प्रकारच्या खुणा साधना करताना देखील साधक कधी कधी अनुभवतो, साधकाला खूप आनंद होतो आणि पाठोपाठ भीती वाटते। कितीतरी साधकांना ध्यानात बरं वाटतं आणि पाठोपाठ भीती वाटते। अर्जुन जे म्हणतोय ते अनेकांना अनुभवाला येतं। अदृष्टपूर्वम ऋषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनोमे। कारण विराटाचं शांत स्वरूपाचं आनंद स्वरूपाचं दर्शन झालं, आपण त्याच्याशी तदाकार आहोत असं क्षणमात्र लक्षात आलं की इकडचं तीर सुटतोय की काय असं वाटल्यामुळे भीती वाटायला लागते। एका बाजूनी देहबुद्धी देहभान नाहीस होत आहे, या जगताशी संपर्क तुटणं नको असतं, म्हणून भीतीला देखील सुरुवात होते। ध्यानामध्ये लोक कधी कधी ध्यानामध्ये हसतात, ते हसणं देखील ध्यानात असल्यामुळं विकट वाटतं, विचित्र वाटतं ते हसणं, आणि त्या हसण्याच्या पाठोपाठ रडायला सुरुवात करतात असंही होतं। विराटाचं दर्शन सुखकारी असतं, पण थोडा मी शिल्लक राहतो हे दर्शन ज्याला होतं तो, आणि आपल्या अल्पत्वाच्या जाणीवेनी त्या ठिकाणी विराटाच्या सापेक्ष एक भीती निर्माण होते, शांतीची देखील भीती वाटते। एकाच वेळेला अशा प्रकारे अर्जुन हर्ष व्यक्त करतो आहे आणि मी घाबरलोय, माझं मन व्यथित झालेलं आहे असं कबूल करतोय एकाच वेळेला। आणि पारमार्थिक अनुभव सोडून द्या, जेव्हा तुम्हाला कधीही आपला देह इतका छोटा आहे आणि आपण इतके अल्प आहोत की विराट दिसतं, तेव्हा तुम्ही प्रफुल्लितही होता आणि घाबरता देखील। मी असं ऐकले की जेव्हा प्रथम मुंबईहून पुण्याला गाडी आली, रेल्वे गाडी, तेव्हा लोकांनी अगदी आनंदाने त्या गाडीची पूजा केली, आनंदित झाले लोक, पण बसायला तयार होईना, घाबरलेले होते। आनंद आणि भीती या भावना एकाच वेळेला असतात। अनेक वेळेला विमानाचा प्रवास करणारे गृहस्थ मला म्हणाले की प्रत्येक वेळेला थोडी भीती असते, थोडी भीती असते, सगळीकडे विमानं फिरतायत पण नेमकं या विमानाला काही नको व्हायला, अशी थोडी भीती असते। आनंदही असतो की आपण आकाशातून जाणार आहोत, सगळं खाली काहीतरी बघणार आहोत, किंवा खाली दिसतही नाही इतक्या उंचीवर आपण जाणार आहोत, याचा आनंदही असतो। आणि त्याच वेळेला आता आपल्या वेळेला काही झालं तर म्हणून भीती देखील असते, थोडीशी भीती मनात असते। तशी अर्जुनाची स्थिती झाली। मी रायगडला गेलो होतो तेव्हा त्या रोप वेनी वर जाताना ते वरून खाली आणि खालून वर एकाच वेळेला त्या ट्रॉलीज जातात, त्यांच्या केबिन असतात त्या, तर ते अदृष्ट पूर्व असं दृश्य पाहताना काय बरं वाटलं, काय चाललेलं आहे आणि अशी चढण आहे। आणि जेव्हा आम्ही बसलो तेव्हा सर्वांच्या मनात आलं की यावेळेला काही नाही होणार आता। भीतीही आहे, तशी अर्जुनाची परिस्थिती झाली। पारमार्थिक दृष्ट्या देखील हे सत्य आहे, याचं कारण अत्यंत खोल पारमार्थिक अनुभवात देखील किंचित आपली स्वतःची जाणीव शिल्लक असते, आणि आपल्या नेहमीच्या अनुभवात तर ते आहेच आहे। आपल्या अल्पत्वाच्या जाणीवेनी भय निर्माण होतं, मन व्यथित होतं, तदेव मे दर्शय देवरूपम। अल्प स्वरूपात भयाच्या वेळेला सुख वाटत किंवा सुखाच्या वेळेला अल्प स्वरूपात भय वाटत, काही म्हटलं तरी चालेल, पण दोन्ही एकत्रित भावना निर्माण होतात। आता याच्यातून जर सुटायचं असेल, या अनुभवातून जर मोकळं व्हायचं असेल, तर ज्यांनी हे केलं त्यांनीच मागं घेतलं पाहिजे हे अर्जुनाला समजलं। आपल्या बाबत ही गोष्ट ज्यांनी घडवली त्यांनीच आता ही मागं घ्यावी असं अर्जुन म्हणायला लागला। आणि हे मागं घेणं हे केवळ त्याच्या मर्जीवर अवलंबून असल्यामुळं अर्जुन म्हणायला लागला की तू माझ्यावर प्रसन्न हो आणि तुझं रूप दाखव। आता ते पहिलं रूप होतं ते मला पाहायची इच्छा आहे, ते मला तू तुझं रूप दाखव असं अर्जुन म्हणायला लागला। कुठलीही गोष्ट प्रसन्नतेनीच मिळते, तर आता देव याकरता प्रसन्न होवोत की माझी ही दृष्टी जावो। कोणाकोणाला असं एक फॅन्टसी जशी असते की नाही, फॅन्टास्टिक अशी कल्पना असते की सदैव सदा सर्व काळ तोच परमात्माच असा दिसावा। एकदा विवेकानंदांना असं झालं रामकृष्णांच्या कृपेनी, इच्छा होती त्यांची, तर त्यांना पाणी पिता येईना, अन्न खाता येईना, सगळ्या ठिकाणी रस्ता ओलांडता येईना, व्यक्तीशी बोलता येईना, सतत विराटाबरोबर असणं हे तितकं कम्फर्टेबल नाही, हे तितकं सुखकारक नाही। बोधाचं स्मरण असावं, विवेकाने माहीत असावं, आपली कर्तव्य कर्म जशी गीता आहे तसं असावं, जसं गीतेने उपदेश केलाय तसं असावं। जर असं काही घडलं झोप कठीण, जागृती कठीण, कोणाशी बोलणं चालणं कठीण, रस्ता देखील परमात्मा स्वरूप दिसायला लागला, देव देखील देवळातला परमात्मा स्वरूप दिसायला लागला, पण खांब ही परमात्मा स्वरूप दिसायला लागला, पुजारीही देवासारखा दिसायला लागला, भक्तही देव वाटायला लागला, सर्वसामान्य मनुष्यही तसाच वाटायला लागला, आता हे नको असं त्यांना वाटायला लागलं। काही काळाने, म्हणजे मला वाटतं 1 ते 2 दिवसांनी ही अवस्था त्यांची नाहीशी झाली, आपोआप नाहीशी झाली। पण तेवढ्या 2 दिवसात ते जेवढे बेचैन होते तेवढे अबोध आहे म्हणून देखील बेचैन नव्हते, देव भेटावा म्हणून देखील बेचैन नव्हते, इतका हा देवाचं दर्शन मला नाहीसं व्हावं म्हणून बेचैनी निर्माण झाली। अर्जुनाच्या ठिकाणी तशीच बेचैनी निर्माण झाली, घाबरला, व्यथित झाला। आता देवाने आपल्याला प्रसन्न होऊन आपलं सौम्य रूप दाखवावं असं अर्जुन म्हणायला लागला। अर्जुन म्हणायला लागला की हे जगन निवास सर्व जगताच्या ठिकाणी वास करणाऱ्या, पण हा जगन निवास हा शब्द जसा आपल्या कानावर आता पडतो आहे तसा तो नव्हता, तर अर्जुनाला जगन निवास दिसत होता, परमात्म्याचा जगन निवास दिसत होता। आपल्या दृष्टीने ते फक्त एक विशेषण आहे भगवान श्रीकृष्णांना दिलेलं। अर्जुन जेव्हा जगन निवास असं म्हणतोय तेव्हा आता हे सगळं जापाणी जापाणी अस्ताव्यस्त आहे, आता आवरा तुमचं आहे, तुमचं हे जगन निवास फार झाला, मला आता तो सहन होत नाहीये, आता तू प्रसन्न हो आणि मला तुझं आपलं ते रूप दाखव असं अर्जुन भगवंतांना म्हणायला लागला। सुरुवातीच्या 11व्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाने तू जर दाखवू शकत असशील तर दाखव, तू दाखवू शकतोस पण मी पाहू शकत असेन असं तुला वाटत असेल तर दाखव, अशा प्रकारची भाषा वापरली। तू योगेश्वर आहेस त्यामुळे हे दाखवण्याची किमया तुझ्या ठिकाणी आहे, पाहण्याची शक्ती जर माझ्या ठिकाणी आहे असं वाटत असेल तर तू हे दाखव असं म्हणून नाना प्रकारांनी दाखवण्यासाठी अर्जुनाने अर्जव केलेला आहे। आणि आता हे दाखवलेलं आता बंद कर म्हणून अर्जुन परत अर्जव करायला लागला. जे आपल्यापाशी आहे त्याच्याबद्दल आपल्याला काहीही वाटत नाही, ते आहेच आपल्यापाशी. जे नाहीये ते असावं असं वाटायला लागतं. सगळी अस्वस्थता जगतामध्ये जी आहे ती आपल्यापाशी जे नाहीये ते असावं याकरता आहे, त्याचा प्रश्नच मिटला. ते आपल्यापाशी आहेच. एकदा कुठल्याही गोष्टीची लब्धी झाली, प्राप्ती झाली की प्राप्त झालेल्या वस्तूविषयी काही वाटेन असं होतं. घर झाल्याच्या क्षणाला घराबद्दलचं सगळं संपलं, लग्न झाल्याच्या क्षणाला सगळं संपलं. आधी काय असेल ते. प्राप्ती झाली की संपलं. मग मनाचा छंद असा असतो की दुसरी कुठली तरी गोष्ट मनाला आठवते आणि त्याची प्राप्ती व्हावे म्हणून मन प्रयत्न करतं, ध्यास घेतं. आता आहे हे संपावं असा ध्यास अर्जुनाला लागला. आधी नव्हतं ते दिसावं असा ध्यास होता. अर्जुन म्हणतो तरी देवेसी सलगी केली, जे विश्वरूपाची आळी घेतली ते माय बापे पुरविली स्नेहाळाचे नी. देवांशी सख्य केलं, सलगी घेतली आणि विश्वरूप दाखवावं अशा प्रकारची इच्छा व्यक्त केली. तेव्हा देखील ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले की नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा, हा कोपे की निवांतुस आहे हा रुसे तरी बुझावीत जाये. देव असे भुललेले आहेत, त्याचा संग देवांना इतका हवा हवासा झालेला आहे, त्यामुळे जे आतापर्यंत जे न संगे माता देवकीसी, जे न संगे पिता वसुदेवासी, असं गुह्य अर्जुनापाशी बोलायला सुरुवात केली, सांगायला सुरुवात केली. पढविले पाखरू ऐसे न बोले, क्रीडा मृगही ऐसा न चाले. शिकवलेला पक्षी देखील आपण म्हणू तसं प्रत्येक वेळेला करत नाही, किंवा प्राणी देखील करत नाही. बस म्हटल्यावर बसेल असं होत नाही कधी कधी, बोल म्हटल्यावर बोलेल असं होत नाही पक्षी देखील. पण अर्जुन जे म्हणतो आहे ते भगवंत करत आहेत, इतके अधीन झालेले आहेत अर्जुनाच्या. देवेसी सलगी केली, तुझ्याबरोबर एवढी सलगी केली, तूही माझ्याबरोबर केली. भगवंतांना त्यांचं जे कार्य आहे त्या कार्यासाठी अर्जुनाला साधन करायचं होतं. अर्जुन हा भगवंतांचा अत्यंत लाडका. आपली विभूती सांगताना पांडवानाम धनंजयः अशी विभूती भगवंतांनी सांगितली. ते माय बापे पुरविली स्नेहाळाचे नी, अत्यंत स्नेहपूर्वक तुम्ही माझी विश्वरूपाची इच्छा पूर्ण केली. सुरतरूंची झाडे अंगणी लावावी कोडे, देयावे कामधेनूचे पाडे खेळावया. मिया नक्षत्री डाव पाडावा, चंद्र चेंडुआ लागी आणावा. हा छंदू सिद्धी नेला आघवा माऊलीयेत वा. कल्पवृक्षांची झाडं मोठ्या कौतुकानी अंगणात लावावी आणि तुम्ही ती द्यावी लावण्यासाठी. देयावे कामधेनूचे पाडे खेळावया. कामधेनूचं वासरू खेळायला म्हणून दिलं असं मी मागितलं आणि तुम्ही दिलं. मिया नक्षत्री डाव पाडावा, सोमट्या खेळताना नक्षत्रांच्या सोमट्या खेळाव्यात असं मला वाटलं तर तुम्ही नक्षत्रांच्या सोमट्या जणू मला दिल्या. चेंडू पुरत नाही तर चंद्र चेंडू म्हणून असावा असं मला वाटलं तर तुम्ही चंद्र चेंडू म्हणून मला दिला. हा छंदू सिद्धी नेला आघवा माऊलीयेत वा असा अशक्य छंद पण तुमच्यामुळे सिद्धीला गेला, जसा चंद्र खेळायला द्यावा। जिया अमृत लेशा लागी सायास, ज्या अमृताचा लेश मिळणं याच्यासाठी किती कष्ट करायला लागतात, सायास करायला लागतात, मिळेल असंही नाहीच। तयाचा पाऊस केला चारी मास, चार महिने अमृताचा वर्षाव तुम्ही करत राहिलात। पृथ्वी वाहून चासे चास चिंतामणी पेरिले, पृथ्वीची नांगरट केली आणि ते जे चास निर्माण झालेले होते त्या ठिकाणी चिंतामणी पेरावेत तुम्ही। तुम्ही चिंतामणी पेरलेत माझ्या करता, मी म्हणू ते तुम्ही मला दिलं। ऐसा कृतकृत्य केला स्वामी, बहुवे लळा पाळीला तुम्ही। दाविले जे हर ब्रह्मी नायकी जे कानी, तुम्ही मला जे दाखवलं ते हर आणि ब्रह्म, शिव आणि ब्रह्म यांनी कानानेही कधी ऐकलं नाही अशी गोष्ट तुम्ही मला दाखवली। तुम्ही मला कृतकृत्य केलं, माझा फार लळा फार लाड तुम्ही पुरवले। मा देखावयाची केवती गोठी, जयाची उपनिषदा नाही भेटी। ज्यांनी कानानेही ऐकलं नाही असे शंकर आणि ब्रह्मदेव जर पाहिले तर पाहण्याची कोणती गोष्ट, त्यांनी ऐकलं देखील नाही तर त्यांनी ते पाहिलेलं तर नव्हतंच नव्हतं अशी गोष्ट तुम्ही मला दाखवावी। ज्या तत्वाची उपनिषदांना देखील भेट झाली नाही, ते जिव्हारीची गाठी मज लागी सोडिली, ते अत्यंत हृदयात असणारी जिव्हारीची गाठ माझ्याकरता तुम्ही मोकळी केली, सोडलीत आणि माझ्या समोर ती गोष्ट आणून उभी केली। जी कल्पादी लागोनी आजीची घडी धरूनी, माझी जेतुली होऊन गेली जन्मे। कल्पाच्या आधीपासून आरंभापासून आज तागायत आजच्या घडीला माझे जेवढे जन्म होऊन गेले, तया आघवियांची आतू घरडोळी घेऊनी असे पाहतू, त्या सर्व माझ्या जन्मांच्या घरामध्ये मी डोळा लावून पाहतो। परी ही देखिली ऐकिली मातू आतुडेची ना, कल्पाच्या आरंभापासून मीही आहे, माझे अनेक जन्म झाले, मी सगळ्या जन्मांमध्ये डोकावलो, पण प्रत्येक जन्मात अशा प्रकारची कथा मी कधी ऐकली नव्हती आणि पाहिली नव्हती। हरी आणि हर आणि ब्रह्मा हे कल्पाच्या आरंभी होते, तर मीही कल्पाच्या आरंभी होतोच। आपली जी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख ही या देहाची जन्मतारीख आहे, ती आपली जन्मतारीख नाही। वाढदिवसाच्या वेळेला फार गैरसमज असतो। वाढदिवसाच्या वेळेला वाटतं की आपण जन्माला आलो, केवढा आनंद ओसंडून वाहत असतो। तो तुझा जन्म नसतो, या जन्मामध्ये तू जो देह धारण करून आलास त्याचा तो जन्म असतो आणि त्या जन्माच्याही आधी तू होतास, त्याही जन्माच्या पूर्वीच्या जन्माच्याही आधी तू होतास। तुझ्या अधिष्ठानावर असे अनेक जन्मदिवस साजरे झाले असतील आतापर्यंत, एकच जन्मतारीख तुला नाही, त्याच्या आधीच्या जन्मातली जन्मतारीख असेल, त्याच्याही आधीच्या जन्मातली असेल। कल्पादी जिथं आहे तिथपासून तू आलेला आहेस, ते आतापर्यंत। म्हणून हर आणि ब्रह्मा आणि उपनिषद यांनी याबद्दल काही सांगितलं नाही हे मला माहिती आहे, कारण त्या सगळ्या काळी मी देखील होतो. तेव्हा तेव्हाच्या माझ्या देहाच्या आत घरडोळी करून मी पाहिलं, तरी ही देखिली ऐकिली मातू आतुडेची ना, पण अशा प्रकारची गोष्ट पाहिली ऐकली हे कधीही मला आठवत नाही. बुद्धीचे जाणणे कही न वचेची याचेनी अंगणे, हे साधही अंतःकरणे करवेची ना. बुद्धीचं जे जाणणं आहे ते जाणणं याच्या अंगणापर्यंत देखील पोचू शकत नाही. आपल्या बुद्धीच्या जाणण्याला खूप मर्यादा असते. आपली बुद्धी विश्वातलं देखील फार कमी जाणते, आपल्या देहासंबंधी देखील खूप कमी जाणते, आपल्या मनासंबंधी देखील खूप कमी जाणते. परमात्मज्ञानाविषयी देखील फारच कमी जाणते. इथे जी झाडं आहेत अवतीभोवती, तर प्रत्येक झाडाचं नाव सांगता येईल. साधं वनस्पती शास्त्र जर म्हटलं तर येईल. आपली बुद्धी जाणते एवढं सगळं. आपण पाहतोत ही झाडं, पण या झाडांची नावं काय माहीत नाही. कोणतंही शास्त्र घेतलं तरी देखील आपल्या बुद्धीला जवळपास ते नाहीच समजलेलं. बाह्य जगत समजलेलं नाही, पण आता या क्षणात आपल्या शरीरात काय चाललंय हे समजतंय. पुढच्या क्षणाला हार्ट अटॅक येणार आहे माहितीये, हृदयामध्ये ब्लॉकेजेस तयार झालेत माहितीये, काही माहीत नाहीये. झाले असतील नसतील वा न वा अशी स्थिती आहे. कुठं कुठं काय काय चाललेलं आहे काही माहीत नाही. आपलं अन्न कसं पचतं माहितीये, कोण पचवतं माहितीये, त्याचं रक्तात रुपांतर कसं होतं माहितीये. आणि जेव्हा माहीत असेल तर होतं ती गोष्ट सोडून द्या, होत नाही तेव्हा माहितीये तर मग करून दाखवा ना, नाही ना करतायत. सगळं माहीत असलं तरी देखील डॉक्टर कधी कधी म्हणतात की काही उपाय चालत नाहीये. आपल्याला तर माहीत नाहीये, पण त्यांना जे माहितीये त्याप्रमाणे देखील कधी कधी उपाय चालत नाही. आपल्या मनाबद्दल माहितीये, आपल्या मनाबद्दल जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा आपण भयभीत होतो. ध्यानाच्या वेळेला आपल्या मनाबद्दल आपल्याला समजतं की आपल्या काय काय विचार उठतायत, आणि असे विचार आपल्या मनात येतात म्हणजे आपण किती वाईट आहोत. म्हणजे मनाचं सगळं आपण आपल्यावर ओढून घेतो. मन आपलं साधन आहे. सांगे अग्निस्तव धूम होये, ती एक धूमी काय अग्नी आहे, तैसा विकारी हा मी नोहे जरी विकारला दिसे. पण सतत सान्निध्य आहे ना मनाचं, त्यामुळे मी वाईट आहे असं वाटायला लागतं, मी विकारी आहे असं वाटायला लागतं, किती वाईट विचार माझ्या मनात येतात असं वाटायला लागतं. बुद्धीचे जाणणे कही न वचेची याचेनी अंगणे, म्हणजे आपल्या स्वतःबद्दल आपण राहतो त्या विश्वाबद्दल आपल्याला काही माहीत नाही. तर जो अदृश्य परमात्मा त्याच्याबद्दल बुद्धी त्याच्या अंगणात देखील पोचत नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्याचं अंगण देखील कधी बुद्धीने पाहिलेलं नाही. हे साधही अंतःकरणे करवेची ना. अंतःकरण बाकीच्या सगळ्यांना साध घालतं, पण या परमात्म्याला साधच घालता येत नाही अंतःकरणाला. एक पक्षी नेहमी तुमच्या दारात येत असेल, घरापाशी येत असेल, तर आपलं अंतःकरण देखील त्याला साद घालतं. तुम्हाला माहीत नसलेलं एक कुत्रं देखील तुम्ही आलात की शेपटी हलवत तुमच्यापाशी येतं असं अनेक वेळेला घडलं तर तुमचं अंतःकरणही त्याला साद घालतं. याला सादच घालता येत नाही, कारण अंतःकरण जे जे समजतं त्याच्याही हा बाहेरच आहे. तेथे डोळ्या देखी होवावी ही गोठी ची कासया करावी किंबहुना पूर्वी दृष्ट ना श्रुत. असं जर असेल जिथं बुद्धी आणि अंतःकरणाचं चालत नाही तिथं डोळा तर फार स्थूल. म्हणून डोळ्यांनी पाहण्याची गोष्ट व्हावी असं मुळात बोलायचंच कशाला. हे गोठीची कायसया करावी, डोळ्याला तर हे अशक्यच आहे. डोळ्यांनी हे कधीही पाहिलेलं नव्हतं किंबहुना पूर्वी दृष्ट ना श्रुत. हे दृष्टही नव्हतं आणि श्रुतही नव्हतं पूर्वी कधीही. ते हे विश्वरूप आपुले तुम्ही मज डोळा दाविले तरी आता माझे मन झाले हृष्ट देवा. फार चांगलं झालं, आता मला फार बरं वाटलं. तुम्ही असं हे विलक्षण विश्वरूप मला दाखवलं, मी अत्यंत हर्षित झालो असं अर्जुन म्हणायला लागला. पण आता अर्जुन वेगळंच दुःख व्यक्त करायला लागला. परी आता ऐसी चाड जीवी जे तुझसी गोठी करावी जवळीक हे भोगावी आलिंगावासी. ते याची रूपी करू म्हणजे तरी कोणे एके मुखेसी चावळी जे. आणि कवना खेव देई जे तुझ लेख नाही म्हणून वारिया सवे धावणे हे ठके हे न ठके गगना खेव देणे जळ केली खेळणे समुद्री केवते. या लागी जी देवा एथींचे भय उपजतसे जीवा. याच्यावर राहणं भयाप्रद आहे, भया समान आहे. कोणत्या तोंडाशी बोलू तुझ्याशी बोलायचं असेल तर हे भीतीदायक वाटायला लागलेलं आहे. आलिंगन द्यावं असं वाटतं, कोणाला द्यायचं, केवढा मोठा तू पसरलेला. म्हणून येतूला लळा पाळावा जे पुरे हे आता. आता एवढा उपकार करा की हे दाखवलं एवढा आता पुरे झालं असं म्हणतो. एवढा आता माझा लळा लाड माझे पुरवा की आता हे पुरे झालं असं अर्जुन म्हणायला लागला. आपण पाहूया सगळ्या परत एकदा. हरी हरी विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कवीवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत.